जय भीम, जय शिवराय। मी संदेश भंडारे, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, सांगली लोकसभा मतदारसंघ। आपल्या सर्वांना सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, त्याचबरोबर दसऱ्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे खरे वारस, केंद्रीय मंत्री रामदास जाटोले साहेबांची सभा 3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे आहे, तरी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। धन्यवाद।